श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 14व्या अध्यायात 7व्या आणि 8व्या या दोन श्लोकावरचं निरूपण, त्यापैकी 6व्या, 7व्या, 8व्या या श्लोकांवरचं निरूपण आपण आधी पाहिलं, ज्याच्यामध्ये सत्व, रज आणि तम या तीन गुणांमुळे आत्म्यास कोणकोणते बंध लागतात, कोणकोणत्या पाशांनी हे तीन गुण प्रकृतीच्या माध्यमातून, त्या मायेच्या माध्यमातून जीवाला बांधतात आणि म्हणून पर्यायाने आत्मासुद्धा बांधला जातो, याची माहिती या तीन श्लोकांमध्ये दिली होती। जर सत्वगुण वाढला तर मी सुखी, मी ज्ञानी असा बोध आपल्याला होतो, असं वाटू लागते की माझ्यासारखा सुखी कोणी नाही, माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही। रजोगुण वाढला तर तृष्णा, आसक्ती हे दोन पाश जखडून ठेवतात, आणि तमोगुण वाढला तर आलस्य, प्रमाद आणि मोह हे तीन पाश त्या आत्म्याला बांधतात। यापुढे कशाप्रकारे हे तिन्ही गुण माणसाला कोणकोणत्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतात, त्यानंतर कशाप्रकारे ज्ञानाला झाकतात, हे यापुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आज सुरू करूया श्लोक 9वा, 10वा, त्यानंतर 5 श्लोक सलग येतील, त्यांचा निम्मा भाग आज होऊ शकेल आणि निम्मा भाग उद्या घेऊया। तर सुरुवात करूया आजच्या भागाला, श्लोक 9वा आणि पुढचा भाग। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। सत्वं सुखे संजयति रज कर्मणि भारत, ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्तुत। रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजस्सत्वं तमश्चैव तमस्सत्वं रजस्तथा। 9वा आणि 10वा हे जोड श्लोक आहे, त्यांचा अर्थ होतो हे भारता, हे अर्जुना, सत्वगुण सुखाच्या ठिकाणी, रजोगुण कर्माच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतो, आणि तमोगुण तर ज्ञानाला झाकून प्रमादाच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतो। हे अर्जुना, रज व तम यांना जिंकून सत्व वाढतो, सत्व तम यांना जिंकून रज वाढतो, आणि रज आणि सत्व यांना जिंकून तम वाढतो। म्हणजे या तीन गुणामुळे कशा कोणत्या कोणत्या ठिकाणी आसक्ती निर्माण होते हे सांगितलं आहे। त्यानंतर हे तिन्ही गुण प्रत्येकाच्या ठिकाणी असतात, जसं आधी आपण चर्चा केली, पण एक गुण वृद्धिगत होतो आणि एक गुण वृद्धिगत झाला की मग उरलेले दोन गुण झाकल्या जातात। परीहरुणी कफवात जै देही आटोपे पित, तै करी संतप्त देह जेवी, कावरीश आतप जैसे जीणोनी शीतची दिसे, तेव्हा होय हीव ऐसे आकाशही। नाना स्वप्न जागृती लोपुनी ये सुषुप्ती, तै क्षणु एक चित्त वृत्ति ते ची होय, तैसी रजपतमे हारवी जई सत्व माजू मिरवी, तै जीवा करवी म्हणवी सुखिया नामी, तैसे ची सत्व रज लोपुनी तमाचे भोज, वळघे तै सहज प्रमादी होय। तयाची गा परिपाठी सत्वतमाते पोटी, घालुनी जेव्हा उठी रजोगुण। परंतु कफ व वात यांना मागे सारून जेव्हा पित्त देहामध्ये व्यापते, तेव्हा ते पित्त देहाला जसे संतप्त करते, खाजून खाजून लाल बंब करतो माणसाला, किंवा पावसाळा आणि उन्हाळा यांना जिंकून मग हिवाळा वाढतो किंवा थंडी वाढते, तेव्हा आकाश थंडगार होते, अथवा जागृत अवस्था स्वप्न अवस्था ह्या नाहीशा होतात तेव्हा गाढ निद्रेची अवस्था प्राप्त होते, तेव्हा क्षणभर चित्तवृत्ती जडमूळ होते। त्याप्रमाणे रजोगुण व तमोगुण नाहीसे करून जेव्हा सत्वगुण हा आपली वृद्धी मिळवितो त्यावेळी तो सत्वगुण जीवाकडून मी सुखी आहे ना असे म्हणवितो। त्याचप्रमाणे सत्वगुण व रजोगुण नाहीसे होऊन तमोगुणाची वृद्धी होते तेव्हा आत्मा हा सहजच प्रमादी होतो, मस्ती देतो आत्मा। त्याच रीतीने सत्वगुणाला आणि तमोगुणाला पाठीमागे सारून रजोगुण उठतो आणि तेव्हा काय होते, तेव्हा कर्मा वाचुनी काही आन सौंदरची नाही ऐसे मानी देही देहराजो त्रिगुण वृद्धी निरूपण ती श्लोकी सांगितले जाण आता सत्वादी वृद्धी लक्षण सादर परीसा। तेव्हा कर्मा वाचून दुसरे काही सुंदरच नाही असे देहाला वाटू लागते, केव्हा जेव्हा रजोगुण बळावत होतो। तीन गुणांची वृद्धी कशी होते याचे निरूपणच तीन श्लोकांनी तुला सांगितले। आता सत्वादी वृद्धीचे लक्षण आदरपूर्वक ऐका, म्हणजे आता त्यांचे लक्षण कसे असतात, सत्व वाढला म्हणजे काय होते, तम वाढला म्हणजे काय होते आणि रजोगुण वाढला म्हणजे काय होते। आता ही लक्षणे या पाच पुढच्या पाच श्लोकांमध्ये दिलेली आहे, श्लोक 11 ते श्लोक 15 हे श्लोक सलग घेतलेले आहेत, 11, 12, 13, 14, 15 आणि यांच्यावरचं निरूपण सुद्धा लांब असल्यामुळे याच्यावरचं आज अर्धच निरूपण घेऊया आणि उरलेलं निरूपण ते आपण उद्या पाहू। सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणामशमास्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन यदा सत्वे प्रबुद्धे तु प्रलयं याति देहभृत तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते रजसी प्रलयं गत्वा कर्मसङ्गीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढयोनीषु जायते। हे जे पाचही श्लोक आहे त्यांचा अर्थ असा होतो की या देहामध्ये सर्व इंद्रियांच्या ठिकाणी प्रकाश म्हणजे ज्ञान जेव्हा उत्पन्न होते तेव्हा सत्वगुणाची वृद्धी झाली आहे असे जाणावे। सर्व इंद्रियाच्या ठिकाणी प्रकाश म्हणजे सर्व इंद्रिये सत्कार्यामध्ये मदत करत असतील, सत्कर्मामध्ये मदत करत असतील, तोंड चांगली गोष्ट बोलत असेल, कान फक्त सात्विक गोष्टीच ऐकत असेल, जिव्हा सात्विक आहार करत असेल, असे सगळे चांगले चांगले पॉझिटिव्ह जर गोष्टी घेतल्या तर मग सत्वगुणाची वृद्धी असते। हे अर्जुना, रजोगुण अधिक झाला असता लोभ आणि प्रवृत्ती पुढे येईल ते कर्म करण्याकडे कल आणि अचाट कर्माचा आरंभ दुर्धर अभिलाष विषयाची लालसा या सर्व उत्पन्न होतात। कशानी? रजोगुणाने। काय होते? लोभ, सगळ्यात पहिले लोभ, त्याच्यानंतर पुढे येईल ते काम करायची प्रवृत्ती, काही कराल तयार। त्याचप्रमाणे अचाट कर्म जे करू नये अशा कर्माचा आरंभ करणे, अभिलाषा इतकी दुर्धर की मी ताजमहालसुद्धा विकत घेईन, मी आकाशाला जिंकून टाकेल, मी टाटा बिर्लालासुद्धा विकत घेऊन टाकेल, इतकी दुर्धर अभिलाषा, विषयाची लालसा, या सर्व गोष्टी होतात। हे कुरुनंदना, तमोगुण अधिक झाला म्हणजे मग अविवेक, म्हणजे डोकं फिरल्यासारखं माथे फिरूपणा, अविवेक, अप्रवृत्ती म्हणजे जे करायला पाहिजे ते न करणे, अप्रवृत्ती प्रमाद, मस्ती नुसती मस्ती, मोह कशाची हाव, अधिक मला आणखी पाहिजे आणखी पाहिजे अशी हाव, या सर्व गोष्टी निर्माण होतात तमोगुणामुळे। आता जर सत्वगुणाची वाढ झाली असेल तर मनुष्य मृत्यू पावला तरी तो ज्ञानी आणि शुद्ध अशा लोकांमध्ये जन्म पावतो, हे कॉन्सिक्वेन्सेस सांगत आहे. हे लक्षणानंतर आता हे कॉन्सिक्वेन्सेस सांगत आहे की या सत्वगुणाचं कॉन्सिक्वेन्स काय आहे. माणूस मरतो, प्रत्येक माणूस मरतोच, पण सत्वगुणी जर मेला तर मग तो ज्ञानी आणि शुद्ध अशा लोकांमध्ये परत जन्म पावतो. रजोगुणी जर मेला तर मग कर्माच्या आसक्तीने युक्त अशा कर्म करणाऱ्यांच्या घरात तो जन्म पावतो. त्याचप्रमाणे जर तमोगुणी माणूस तमोगुणाची वृद्धी असताना मेला तर तो मनुष्य लोह लोखंड पाषाण दगड इत्यादी ज्ञानहीन योनीमध्ये जन्म पावतो ज्यांच्यामध्ये बुद्धी नसते. पैरजतम विजये सत्वगा देही ये वाढता चिन्हे तिये ऐसी होती जे प्रज्ञातुलीकडे न समाती बाहेरी वो संडे वसंती पद्मखंडे धृती जैसी सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी साचची करचरणी होती डोळे राजहंसा पुढे चांचूंचे आगरळे तोडी जेवी झगडे क्षीर निराचे तेवी दोषादोष विवेकी इंद्रियेची होती पारखी नियमो बारे पायकी ओळगे तई नाई कणे ते कानची वाळी न पहाणे ते दिठीची गाळी अवाचते टाळी जीभची गा. बाबा अर्जुना, रजोगुण आणि तमोगुण यांच्यावर जय मिळवून जेव्हा सत्वगुण या देहामध्ये वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती आता तुला सांगतो. वसंत ऋतूमध्ये ज्याप्रमाणे सुवास म्हणजे सुगंध कमळांच्या पाकळ्यामध्ये न मावता बाहेर पडतो तशी बुद्धी आतमध्ये न मावताही बाहेर पडते. संसर्व इंद्रियांच्या अंगणामध्ये विवेक पहारा करतो आणि हातापायांच्या ठिकाणी खरोखरच डोळे होतात. म्हणजे हातपाय हे कर्मेंद्रिय असूनही त्यांना चांगले आणि वाईट निवडण्याची शक्ती येते. राजहंसापुढे दूध आणि पाणी याचे मिश्रण ठेवले असता त्या राजहंसाच्या चोंचीचे टोक जसे त्या मिश्रणातील दूध आणि पाणी यांची वेगळी करते अगदी त्याप्रमाणे पाप पुण्य निवडण्यामध्ये इंद्रिय स्वतःच परीक्षा करणारी होतात. या इंद्रियांना स्वतःच कळते की काय पाप आहे आणि काय पुण्य आहे, काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. त्यावेळेला इंद्रिय निग्रह शम आणि दम दोन असतात ना. इंद्रिय निग्रह म्हणजे दम, मनाचा निग्रह म्हणजे शम. तर इंद्रिय निग्रह हाच कोणी आपण होऊन सेवा चाकरी करायला येतो. जे ऐकू नये ते कानच वर्ज करतात, आपोआप ते कानं टाकून देतात. जे पाहू नये ते दृष्टीच टाकून देते, तिकडे दृष्टीच जात नाही. ज्याचा उच्चार करू नये ते जीभच स्वतः टाळते. मंडळी, आपण स्वतःचाही विचार करावा. आपल्यासोबत कधी असं घडते का? एखादं वाईट पाहू नये तिकडे नेमकं आपण पाहतो, जिकडे डोकं लावू नये नेमकं तिकडे डोकं लावतो. दोघांचं भांडण चाललं असेल तर आपण गप राहावं किंवा तिथून निघून जाव तर तिथे अलबत्त आपण जाऊन आणखीन त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतो. या सगळ्या गोष्टी घडतात ना. मग आपण आपला विचार करू शकतो की आपल्यामध्ये कुठल्या गुणाची वृद्धी होत आहे.
वाती पुढा जैसे पळू लागे काळवसे निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे धाराधर काळे महानदी उचंबळे तैसी बुद्धी पगळे शास्त्र जाती अगा पुनवेचा दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी ज्ञानी वृत्ती तैसी फाके सैंध वासना एकवटे प्रवृत्ती ओहटे मानस विटे विषयांवरी एवं सत्व वाढे तैहे चिन्ह फुडे आणि निधनही पडे तेव्हा चिजरी तरी तैस जैसीची घरी संपत् आणि तैसीच औदार्य धैर्य वृत्ती मा परत्रा आणि कीर्ती का नोहावे।
दिव्यापुढे जसा काळोख पडाव्यास लागतो त्याप्रमाणे इंद्रियासमोर निषिद्ध विषय येत नाही सत्वगुणी असणाऱ्या माणसांचे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये जसा महानदीला अपरंपार पूर येतो त्याप्रमाणे सर्व शास्त्रांमध्ये बुद्धी पसरते, शास्त्र अध्ययन करण्याची इच्छा होते, ज्ञानेश्वरी ऐकली नाही तर झोप नाही लागत। अर्जुना, पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश आकाशात सर्वत्र पसरतो त्याप्रमाणे ज्ञानामध्ये वृत्ती सर्वत्र पसरते, वासना सर्व एकत्र होतात, एक ब्रह्म प्राप्तीविषयीच काय ती वासना असते फक्त। संसाराकडे मनाची असलेली धाव कमी होते व मन विषयांना विटते। याप्रमाणे सत्वगुण वाढतो तेव्हा ही लक्षणे खरोखर दिसतात आणि अशा स्थितीत जर मृत्यू घडला तर जशी घरामध्ये विपुल संपत्ती आहे आणि त्याचप्रमाणे त्या संपत्तीवाल्याची वृत्ती उदार असून त्याच्या अंगी धैर्य आहे तर मग इहलोकामध्ये आपापच कीर्ती पसरते आणि नंतर स्वर्गसुख त्याला का मिळू नये तर त्याला सहज स्वर्गसुख मिळते। तर ही तर लक्षणे झालीत सत्वगुणी माणसाची। आता रजोगुणाकडे वळूया।
का पहालेनी सुयाणे जालया परगुणे पडियंते ते पाहुणे स्वर्गोनिया मग गोमटेया तया जावळी असे धनंजया तेवी सत्वी जाणे देहा के आथी गा जे स्वगुणी उद्भट घेऊनी सत्व चोखट निगे सांडुनी कोपट भोग क्षमहे अवचटे ऐसा जो जाये तो सत्वाचाची नवा होये किंबहुना जन्मला हे ज्ञानियान माजी सांगपा धनुर्धरा रावो रायपणे डोंगरा गेलिया अपुरा होय काई।
अजूनही त्या सत्वगुणांचेच लक्षण सुरू आहेत। म्हणतात देव की धान्य आणि जल यांची विपुलता म्हणजे सुकाळ ज्याला म्हणतो असा प्राप्त होऊन मेजवानीचा प्रसंग यावा आणि त्याचवेळी आपले आवडते मनुष्य जे मृत होऊन गेलेले असल्यामुळे ज्याच्या भेटीचा बिलकुल संभव नव्हता असे आवडते मनुष्य स्वर्गातून पाहुणे म्हणून यावे। अर्जुना, मग त्या चांगल्या गोष्टीला दुसरी जोड आहे का? त्याप्रमाणे सत्वगुणाच्या वृद्धीमध्ये मरण आले असता तो सत्वगुणाने स्वभावता युक्त अशा जन्माशिवाय दुसरीकडे कुठे जाईल का? कारण की आपल्या गुणांनी श्रेष्ठ असा जो चांगला सत्वगुण तो बरोबर घेऊन जो पुरुष भोगांना योग्य असे हे शरीर टाकून निघतो असा जो अकस्मात जातो तो पुन्हा सत्वाचाच नवा होतो म्हणजे सत्वगुणियांच्याच घरी त्याला परत जन्म मिळतो त्याला पुन्हा सत्वगुणाचे मुक्त सत्वगुणाने युक्त असा जन्म मिळतो। फार काय सांगावे, त्याला ज्ञानी पुरुषांमध्ये जन्म मिळतो। राजा हा राजेपणाने डोंगरावर गेला असता त्याच्या राजेपणामध्ये काही कमीपणा येतो का? अर्जुना सांग बरे, तसे सत्वगुण ज्यांनी आयुष्यभर पाळला असेल सत्कर्मच केले असतील तर त्याला एका सत्वगुणियाच्या घरीच जन्म मिळतो।
ना तरी येथींचा दिवा नेलिया सेजिया गावा तो तेथे तरी पांडवा दीपची की तैसी ते सत्वशुद्धी आगळे ज्ञानेसी वृद्धी तरंगाऊ लागे बुद्धी विवेकावरी पै महदादी परिपाटी विचारुनी शेवटी विचारा सकटपोटी जिरोनी जाय छत्तीसा सदतीसावे चोवीसा पंचविसावे तिन्ही नुरोनी स्वभावे चतुर्थजे ऐसे स्वर्गजे सर्वजे सर्वोत्तम जाले असे जया सुगम तया सवे निरूपण लाहे देह।
अथवा अर्जुना, या गावातील दिवा शेजारच्या गावामध्ये नेला तर तेथे तो दिवाच आहे ना, तेथेही तो तसाच उजळ देणार। त्या दिव्याच्या तेजाप्रमाणे त्याच्या सत्वगुणाचे निर्मलत्व, म्हणजे त्याच्या सत्वगुणाचा प्रकाश त्या ज्ञानासह विशेषच वाढते आणि त्याची बुद्धी विवेकावर मात करून पोहू लागते, पोहायला लागते त्याची बुद्धी। महत्तत्वादी अनुक्रमाचा विचार करून शेवटी तो विचार करणारा त्या विचारासहित ब्रह्मस्वरूपामध्ये लीन होऊन जातो। वेदांतामध्ये म्हणजे 13व्या अध्यायात 5व्या आणि 6व्या श्लोकात ज्याप्रमाणे सांगितलं होतं, 36 तत्वे, जो देह आहे ज्याला क्षेत्र म्हणतो त्याच्यामध्ये 36 तत्वे ही जी मानली आहे, त्यांच्या मते जे ब्रह्म 37वे आहे, कारण त्या 36 तत्वानंतर जे वेगळं असते त्याला ब्रह्म किंवा ज्ञेय आपण म्हणतो, ज्ञेय। त्यांच्या मते जे ज्ञेय हे 37वे तत्व आहे, किंवा सांख्य सिद्धांतामध्ये जे 24 तत्वे मानली आहे, आपण एकनाथी भागवतामध्ये हे सगळं घेतलेलं आहे आधी, तर सांख्य सिद्धांतामध्ये जिथे हे 36 तत्व आहे सांख्यामध्ये 24 तत्वे मानली, म्हणून त्यांच्या मते जे ब्रह्म 25वे आहे आणि सत्वगुणादी 3 गुणामध्ये नाहीसे करून जे स्वभावत 4थे आहे, असे जे ब्रह्म ते सर्व असून सर्वामध्ये उत्तम आहे आणि ते ब्रह्म ज्या कुळामध्ये सुलभ झाले आहे त्या कुळामध्ये अशा सत्वगुणयुक्त पुरुषाला परत जन्म मिळतो आणि परत त्याची आध्यात्मिक प्रगती पुढल्या जन्मीसुद्धा होऊ लागते। आता यानंतर अशीच लक्षणे रजगुणाची आणि त्यानंतर तमोगुणाची सांगण्यात येईल, तो भाग आपण उद्या पाहू।
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।